गुरु ओम। अथ चतुर्थोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरु चरणी ठेवनी माथा। कथितो पुढील कथा। तुमसे मनीचे मनोरथा पूर्ण करावया। जैसी जैसी वाढेल कथा तुम्हा वाटेल सार्थकता। मनाची होईल तृप्तता श्रवणा कारणे। कले कलेने वाढता चंद्रबिंबाची सुंदरता। मनाची खुले प्रसन्नता पौर्णिमे पर्यंत। निवृत्तीनंतर माता पिता बडोद्यांत राहत असता मी येत असे भेटी करिता। मुंबईहून वेळोवेळी जेव्हा जेव्हा येई बडोद्यांत भाऊंचे भेटीस जात। कधी न चुकता नियमित सहवासा ते साधितसे। का ते न कळे मजला ओढ लागे जीवाला। सायंकाळच्या समयाला पाय वळती भाऊंचे घरी। भाऊ येती कामावरून मज बघता आनंदून। यावे यावे मधू म्हणून स्वागत माझे करीती। फराळ आधी चहा पान घेता दोघे मिळून गोष्टी स्वानुभवाच्या रंगून। भाऊ सांगती मज लागे पाय पसरुनी खुर्चीत। बसती भाऊ आरामांत माळ फिरविती हातात। सुख संवाद करीत मी करीत असे प्रश्न त्याचे करीती स्पष्टीकरण। शंका कुशंका जाणून समाधान माझे करीती। बोलता बोलता हात जाई थांबून क्षणांत। नजर मजवरी रोखीत पाहते क्षणभरी। अंतर्यामी होऊन लीन माथा पायी ठेवून। देता घेती मज ओढून घट्ट हृदयी धरिती। म्हणती वेतोबा येऊन गेला समाधीत सांगून। तुझवरी तो प्रसन्न असून दिले आशीर्वाद तुला ते। भाऊंची सुकन्या वसंती बालपणी आजारी होती। औषधोपचार बहुत करीती परी आराम मुळी पडेना। डॉक्टर बहुत झाले सर्वांनी हात टेकले। दैव एकटेच उरले अखेरचा आधार। भाऊ म्हणती वेतोबाना सांभाळावे वासंतीला। भार तुझवरी घातला पूर्ण विश्वास ठेवूनी। तिच्या सुखाची सर्व चिंता तुझं वाहिली भगवंता। तिचं द्यावी आरोग्यता दुःख तापाते हरोनी। ऐसे बहुत दिवस गेले दुखणे अधिक वाढू लागले। मन चिंतेने घेरले आशा भंगली म्हणोनी। परी एके दिवशी वासंतीला स्वप्न पडले पहाटेला। खिडकी उघडून आला श्री वेतोबा घोड्यावरी। शिरी फेटा बांधोनी शुभ्र अश्वावरी बैसोनी। काळी मूर्ती हसोनी म्हणे बघावया आलो तुझं। आता न करावी चिंता तुझं दिली आरोग्यता। सर्व हरोनी मी व्यथा अभय तुझला देत असे। हर्षे उठोनी पलंगात साध आईला घालत दही गा नारळ हातांत। समोरी वेतोबा आलासे हा का ऐकता धावत। काकी येती तिचं संगत म्हणे काय झाले तुझं प्रत। सांग बाळे म्हणोनी म्हणे पाहिले वेतोबाला। दिले दर्शन मजला हर्ष काकींना जाहला। भरले डोळे अश्रूंनी हळूहळू आरोग्यता मिळे वासंतीला। आता अधिकाधिक सशक्तता वाटू लागली तिजला। काही महिने बरे गेले दुखणे अचानक वाढले शरीर दुर्गंधित झाले अति गंभीरपणे। डॉक्टर म्हणते ऑपरेशन केल्या येईल गुण परी खात्री काही म्हणून आम्ही देत नाही। मन चिंतेने घेरले काय अचानक झाले काय आमचे चुकले देवा तुझ ठाई। तो अचानक भाऊला देव स्वप्नांत बोलला यावे माझे दर्शनाला आरवलीला त्वरित। परी वासंतीची अवस्था पुढे स्पष्टपणे दिसता मनाची सचिंता अवस्था भाऊ काकांची जाहली। मनी निश्चय करीती जाण्या आरवली प्रती बाकी सर्व विनविती न जावे म्हणून। आपण जाता येथून आले भलतेच घडून आप्त जन देती दूषण तुम्हा लागी सर्वथा। अढळ विश्वास ठेवून भाऊ निघती बडोद्याहून उभे वेतोबा पुढे राहून। नम्र भावे विनविती देवा तुझी आज्ञा म्हणून धावलो मी बडोद्याहून। तैसेच कन्येला ठेवून झालो हजर तुझ पुढे माझ्या अंतरीची चिंता तुझ पायी वाहिली सर्वथा। हे भक्त कल्प द्रुमा आता सांभाळी गा मज लागे। श्री वेतोबा भूमिया पूर्वस चातेरीनी सिद्धेश्वरास घेऊन बापू केणींचे दर्शनास परतोनी येती झडकरी। येत्या बडोद्यास म्हणती काय वासंतीची स्थिती परी बघोनी सर्व सुस्थिती आश्चर्य करीती मनोमनी। इकडे वासंतीचे पायाला छिद्र पडूनी पू वाहिला। डॉक्टर येती बघण्याला आश्चर्य कैसे घडले हे कारण ऑपरेशन करूनी पायी छिद्राते पाडोनी पुवादी घाण काढोनी स्वच्छ कराव्याचे होते। नेमके त्याच ठिकाणी ईश्वर इच्छेने छिद्र पडोनी सर्व दुर्गंधी वाहोनी बाहेर पडू लागली। डॉक्टर हर्षित झाले पुढील सर्व उपचार केले हळूहळू आरोग्य लाभले। भाग्यवती वासंतीला कधी कधी जागृतीत वाटे पाऊले वाजत बाजूचे देव खोलीत असे चालत कोणीतरी ऐसा भास वेळोवेळा होत असे वासंतीला जागे करून सेविकेला सांगत असे बघण्यास सेविका उठोनी बघे परी कोणी ही न दिसे तरी वाजती पाऊले भास ऐसा होई तिला ऐसे नित्याचे घडत वासंती असे ऐकत भाऊ काकांना कथित असे एकदा ती श्री वेतुबाला प्रसाद लाविती म्हणे तो तर श्री गणपती रोज येऊन या प्रभादी फिरत असे खोलीत जेथे असतो श्री गणपती विघ्ने तेथून या पळती सुख शांतीनी समृद्धी प्रकृती स्वास्थ्य लाभते वासंतीची प्रकृती सुधारली ते हिंडू फिरू लागली गायने सुकळा लाभली श्री गुरुकृपा प्रसादे मील मधील खात्यांत एकदा अवलिया व्यक्ती येत झाली ओळख परस्परांत म्हणे येईन तुझकडे भाऊ घरी घेऊन या येती देव खोलीत बैसविती भजन आदी करून आरती बैसे ध्यानस्थ देवापुढे होऊन या सावध चित्ती म्हणे आलासे गणपती तुझ लागी निरोप देती पुजावे मज प्रतिवर्षी ऐसे म्हणून उठती तोच बिछाण्यावर दिसती कुंकुम पदे उमटलेली सभोवार अवलियाच्या म्हणे बघ आलासे गणपती देव खोलींत फिरती पुन्हा पुन्हा तेच सांगती पुजावे मज प्रतिवर्षी वरी भाऊ काका बोलती माझे श्री वेतोबावर भक्ती जरी दे प्रसाद देती तरी तर तुझला पूजीन अवलिया बोले खरोखरी प्रसाद लावा मज समोरी येईल प्रचिती खरोखरी येथे जर तुझ पुढे पुन्हा बैसती आसनावरी प्रसाद लाविती देवावरी टॉप चा देतो खरोखरी श्री गजानना कारणे म्हणे खोलीत जे फिरती कुंकुम पद कमले दिसती ते श्री गणपतीच असती फिरती खोलीत जाण तू त्यांचे श्री इच्छेपरी पूजावे प्रतिवर्षी घरी अशी माझी ही आज्ञा खरी तुझ लागी असेची भाऊ म्हणती अवलियाला तुझेच परी देव बोलला निश्चित पूजिन गजाननाला प्रतिवर्षी माझे घरी आरवलीचे थोडल्या घरी श्री गणेश पूजन होई तरी भाऊ आपल्याही घरी श्री गणेश पूजन करीती ऐसा हा देव गजानन भाऊंवरी असता प्रसन्न श्री वेतोबा सांगे येऊन भाऊ काकांशी एकदा श्रीफळ समोर ठेवून अथर्वशेषाते म्हणून सहस्त्रावर्तने करून प्रार्थावे श्री गजानन ऐसा गुरुमंत्र देऊन श्री वेतोबा मुखातून शिष्या केले धन्यपूर्ण भाऊ काकांशी खरोखरी प्रारंभ करीती आवर्तनाला काही काळ बरा गेला पुढे पुढे मात्र देहाला त्रास होऊ लागला भाऊ करीती निश्चयाला कष्ट जरी पडले देहाला तरी न सोडती आवर्तनाला पूर्ण करावया मीही थंडीताप येई भरून शरीर कापे थरथरून बसण्याचे हे नुरले त्राण शरीरामध्ये त्यांची काय करावे आता कार्य अर्धेच असता शरीराची दुर्बलता अधिकाधिक वाढली मुदतीचा ताप लागला औषधोपचारही केला तरीही तो न हटला शरीरांतून भाऊंच्या ताप असता देहांत भाऊ तरीही स्नान करीत बसून अंथुरणांत आवर्तने करीत ऐसे देहाते कष्ट होऊन आवर्तने करती पूर्ण श्री वेतोबाची आज्ञा म्हणून परवा न करती देहाची सहस्रावर्तने झाली पूर्ण ताप गेला शरीरांतून देहाते शुद्ध करून अंतर्बाह्य भाऊंच्या तेव्हापासून कधीही ताप आलाच नाही भाऊंच्या या शुद्ध देही अंतापर्यंत जीवनी ऐसी दृढ श्रद्धा अंतरी तरीही परीक्षा पाहे खरोखरी असता संपाची तयारी मील मध्ये एकदा दृष्टांत घडला भाऊला कि चलावे आरवलीला उदयक माझे दर्शनाला निघावे तू झडकरी प्रश्न रजेचा पडला मालक होते गावाला मीलचा हा मामला गरमागरम होता कि ऐसी असता परिस्थिती कैसे रजेची करावी विनंती त्यातून मालक नसती प्रश्न पुढती येत असे म्हणून करती विचार उभे राहून देवासमोर विनंती देवाला करणार तोच आवाज ऐकू येई अरे तुला पाहिजे कोण मी अथवा मालक जाण विवेके विचार करून वागावे बा तैसे क्षणिक विचार करून भाऊ बोलती आनंदून मज हवेत तुझेच चरण अखंडित जीवनी तुझी कृपा असता मजवरी कैसी मजला चिंता तरी नोकरी अथवा भाकरी तूच दाता असता ऐसा करून विचार जाती अरवलीस सत्वर उभे राहून देवासमोर धूळ भेट घेतली राहून अरवलीस आळविती भूमिया पूर्वस आणि सातेरी सिद्धेश्वरास अभिषेकादी करीती राहून या दिवस दोन आता निरोप घ्यावा म्हणून वेतोबा पुढे उभे राहून प्रार्थिते मनोमनी देवा येतो बरे म्हणून गीती रूप नयनी साठवून नीरवाहे लोचनांतून भाऊ काकांचे ते धवा कंठाला दाटुनी माऊली बघे समोरुनी कोण भक्त कोण जननी तन्मय होती दोघेही अशीच तन्मय स्थिती सोडून येता भानावरती भाऊ देवास म्हणती पुन्हा केव्हा भेटशील तोच बोले भक्ताप्रती मी येतो तुझ सांगाती मूर्ती तुन निघे दिव्य ज्योती भक्ता मुखी प्रवेशली भाऊ वळती भूमिया प्रती डोळे भरून बघती देवा द्यावे निरोपा प्रती जातसे परतोनी तोच बोले देव भूमिया मीही येतो याच समया तुझ संगे निघावया तयार झालो की ज्योती निघे मूर्तीतून प्रवेशली मुखामधून भाऊंचे हृदय राहून तिरावली पूर्णपणे तोच पूर्वासाचे मूर्तीतून आवाज येई हसून अरे मीही निघतो येथून तुझ संगे यावया ज्योती निघे मूर्तीतून प्रवेशली मुखामधून हृदय तिघे स्थिरावून निरंतर राहिले भाऊंचे हृदय मंदिरी तिघेही वस्ती निरंतरी अंतिम भक्तीची पायरी भाऊ काकांना लाभली येऊन या बडोद्यात चौकशी करीती गिरणी प्रत तो कळले सारे ही शांत वातावरण इकडील संपन्न झाला म्हणून मालक गेले आनंदून भाऊंची व्यवस्था पाहून खुश होती त्यांचे वरी पगार देती वाढवून म्हणे तुझं मुळेच घडले जाण भाऊ देवासी वंदून कौतुक करती मनोमनी संत बोडानाथाचे भक्तीला द्वारकेचा श्री कृष्ण भुलला जैसा भक्ता सवे आला गुजरात मध्ये डाकोरला मूळ कर्नाटकीचा पांडुरंग पुंडलिकाचा न सोडी संग पंढरपुरी आला निसंग भक्ता सवे रहावया तैसा हा कोकण पट्टीचा देव पाहोनी भक्ताचा प्रेम भाव भाऊ सवे घेई धाव बडोद्यास रहावया ऐसी ही भाऊंची भक्ती देव देहांत वस्ती भेदभाव विसरती कोण देव कोण भक्त सोहम सोहम म्हणती ब्रह्मानंदे डुलती चराचरी दिसती आपुलीच रूपे त्यांना संत श्रेष्ठ श्री गुरु भाऊ जीवन त्यांचे पायी वाहू आपले आपण न राहू ऐसी इच्छा मनांतरी तरी कृपा करावी मधुवरी सेवा घ्यावी जन्म जन्मांतरी न्यूनपणाची क्षमा करी अपराध काही घडलिया या संसाराच्या चक्रांत येती अडचणी असंख्यात आधी व्याधी ही त्यात त्रास देती बहुत की तुमचे नावा वाचून काही क्रियाकर्म जाणत नाही गुरु वाचूनी अन्य नाही भाव ऐसा दृढ राहो तरी करावी कृपा हे मधुकराचे माये बापा संसारीच्या सर्व तापा पार करावे झड करी भाऊ भाऊ आणि भाऊ अभय चरणी नित्य राहू जे जे होईल ते ते पाहू तुमचेच नयनी भाऊ म्हणती गहीवरून तुझे ठाई माझे प्राण तुझ अंतरण देईन सत्य सत्य त्रिवाचा इति श्री भाऊ चरित्रामृत कथनम नाम चतुर्थोध्याय श्रीदेव वेतुमार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु गुरु ओम गुरु ओम।